الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطاهرين الطاهرين المعصومين. المقابل سعيد الشهيد حسيني أخلاقي زندگی دے حوالے سے کافی گالائی اور شہید حسین جی کے اخلاقی صفتوں سادگی سادگی میں وری ان سارے یہ تمام سماج فرمائی مان کی گال کرنا چاہیے. ایکڑی گال سر شہید شہادت کے حوالے سے شہید کی تعلیم یا ٹے اصول تاج خدمت میں سر اچھا نماز ٹائم چکا چکا شہید کے لیے قرآن مجھے چوے تو لا تقول لنفسي سبيل الله اموات جگہ اللہ جہاں ہمیں قتل کیا گیا ہے انہوں کے مرتانہ چکے وہ زندہ ہے آئی اندہ رکھتے ہیں یور زکون پانچے رکھا بٹھے ہیں آئی ریس پونن کے ملے لیکن جو چھے گا تو وہاں ریس کرنے وہ شعور نہ کھا رہا ہے تاکہ شعور نہ ہے کہ اس اچھا ہے. ان طرف جب کے مختلف میں اشارہ کیا ہے انہوں نے مانے کتنے طرف اشاروں کا دوسرے سمانے کا دلد میں ذرا غور فرمایا ہوتا ہے ایک انسان جس میں روح جو مجموعہ اصل انسان روح جسم ذریعہ تھا کہ جسم کے ذریعے انسان جتنوں نیکوں انجام ملو جتنوں ہونا جو ایمان عمل صالح ہوں ان ایمان عمل صالح جو اثر ان کی روح تے روح ہونا جو ان کے ذریعے درجہ طے کرے تو کمال تے پہنچے. صرف ایمان کافی نہیں ہے عمل صالح کی ضرورت ایمان سان گڏ عمل سان اهي ٻئي شيون انسان جي روح تي آهستي آهستي مٿي کڻي وڃن ٿيون ۽ روح کمال تي پهچن. مثال طور هڪ انسان ان جي هن وقت عمر ٻي 40 سال آهي نيڪ شريف انسان اگر 40 سال ٻيا به زندہ رهي ظاہرات نیک عمل انجام دیتو نیک عمل انجام دیتو تو مجھے روح بھی انجام دیتو کمال دیتو لیکن ایو انسان پانچے جان پانچے حد سے کھڑی میدان میں دیتو پانچے جان پانچے رب جہاں حوالے کرے شہید شہید تھیو تو ہاڑے انہوں نے روح ہے جسم میں دورا کو پڑھنے ختم تھی ہو ختم تھی ہو تو جب روح کے کمال پہ ملی ہو ایمان کے عمل صالح کے ذریعے وہ عمل صالح بن چلی ہوئی کمال پہنچی ہوئی کمال پہنچی ہوئی 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 جائے یہ جو قتل جی سزا ہے وہ سزا ہے کرے آئے حالانکہ ان انسان کے مرنو آئے پر قتل چھو جرم ان کرے تو زندہ رہے آ کسی سے تو کچھ کمان کی توبہ کرے درجو مت دے سا تھی سکے تو نیک کو انجام دیا روح جو درجو مت دیا ان روح جو ترقی کے قاتل روکے چکے ہوا تین جگر مجھے پت شہید پہ پہنچی جان پان ہتھ تے کھڑی پانچ رب دے سامو اچے تو ہانے شہید تھیو ان دے روح جو رابط جسم کان جدا تھیو تے ہن جے تے ان روح دی ترقی رک جی ونن کھپے رک جی ونے تے ہن دے نقصان छो त हिन जान ॾिनी आहे पंहिंजे रब खे ऐं वरी नुक़सान बि थिएसि इहो अलाह जी अदालत कोन्हे अलाह जी अदालत जे ख़िलाफ़ आहे त जान बि पंहिंजे रब खे ॾिए ऐं वरी थिएसि बि नुक़सान इहो अलाह जी अदालत न आहे तंहिंजे करे अलाह तबारक ताला चवे थो त आम इंसान अगरि मरी वञे त उनजे जिस्म जो राबितो ختم کیو روح سارے کچھ کر کے رک جے لیکن شہید جی تے پانی جان خدا دے دنیاں انہ جی کو رک جی ونے تے وہ اللہ دی عدالت دے خلاف تے جے کرے جو شہید پہنچے رب وٹا ان کے وہ رزق ملے تو جو ہن جی روح جو کمال جو سچ جو جاری ہے ان جے روح کے کمال लेकिन हाणे जेसिताईं क़यामत अचे तेसिताईं ख़ुदा जे पारां हिनखे रिस्क मिलंदो रहंदो हिनजे रूह जो दर्जो मथां खां मथां हूंदो इन करे शहीद कॾहिं नुक़सान में ज़िंदा इन जो मतिलबु इहो आहे त हिन जे रूह जो तरक़ीअ वारो सिलसिलो रुकियो कोन्हे जारी आहे इहो किथां थो मिलेसि इहो हिनखे पंहिंजे रब वटां मिले अॻु में जिस्म वटां मिले था हाणे पंहिंजे रब वटां मिलेसि शहीद हुसैन मां शहीद जी ज़बानी ख़ुदि झुका केतिरा दफ़ा शहादत जी तमन्ना कंदे हुनजी तमन्ना हूंदी त मां शहीद थियां हथा जे करे जॾहिं चवंदा हुया त दिलि चवे थी त अफ़गानिस्तान में वञी निकितो आहे रूस जे ख़िलाफ़ शहीद थिया शहादत जी तमन्ना हदीस में इहो आहे त अगरि मुसलमान जे दिल में हिकिड़े लम्हे जे लाइ त कॾहिं शहादत जी तमन्ना न थी अचे जहिड़ा इहो मोमिन आहे इहो मोमिन आहे कोन बाबा मोमिन थियण जे लाइ ॿियो न त घटि में घटि तमन्ना त हुजे शहादत जी चाहत त हुजे इन करे इहा शहादत सां इंसान जे इन उमिरि में इज़ाफ़ो थो थिए इन नेकीअ में इज़ाफ़ो थो थिए इन रूह में कमाल अचे थो ऐं इंसान शहादत में नुक़सान बि नाहे फ़ाइदे में शहीद जी तालीमात मां ॿ आम शयूं कोशिशि कयां जल्दी जल्दी वञूं पहिरीं शइ दीन सां वापसि शहीद हमेशह इहा ताक़ीद कई इहा नसीहत कई इहा वसियत कई त पंहिंजो पाण खे दीन सां गॾु रखो दीन सां वापसि तव्हांजी कामयाबी दीन सां वापसि तव्हां न हूंदो कामयाब कोन थींदो शहीद जी काई तकलीफ़ कोन थींदी शुरूअ में तव्हांखे नज़र ईंदो दीन दारी नसीहत विच में हालात हाज़िरा वरी दीन दारी नसीहत हे जेको शहीद चवंदा हुया त असांजी सियासत जो मर्कज़ दीन आहे उहो शहीद जी तकरीर मां वाज़ हूंदो काई शहीद जी अहिड़ी तकरीर न आहे जंहिंमें सियासत ई सियासत हुजे जीअं न हमेशह नसीहत खां शुरू कंदो हुयो दीनदारी जे तरफ़ दावत ॾींदा हुया विच में हालात हाज़िरा ॿुधाईंदा हुया ऐं आख़िर में वरी दीनदारी जे तरफ़ इन करे जेको शहीद जी तालीम आहे उहा आहे दीन सां वापसि हाणे असां पाकिस्तान वारनि जो जेको मसइलो आहे उहो मसइलो इहो आहे त असां वटि दीन जी सुञाणप ई कोन जो असां दीन सां वापसि था कयूं
अॻिमें ख़बर हुजनि त दीन ही आहे त उनसां वाबस्ता कयो। असां इन दीन शनासीअ में ई पोइते आहियूं। असां स्टेज तां इहो तारीख़ ॿुधी ॿुधी, वाक़िया क़िसा ॿुधी ॿुधी, अंबिया जी ज़िंदगीअ जा, आइमा जी ज़िंदगीअ जा इहे वाक़िया क़िसा ॿुधी ॿुधी आम आवाम इहो ई सम्झी वेठो आहे त इहे वाक़िया क़िसा दीन इन सां ई वापसि त आहे। सवाल बि उहो ई कंदो, अगरि कंहिं ख़तीब खे चवंदो त हीउ मौज़ू पढ़ त उहो बि तारीख़ जो मौज़ू, कॾहिं कंहिं चवंदो ख़ैबर पढ़, कॾहिं कंहिं चवंदो खंदक पढ़। जॾहिं त बुनियादी तौरु इहा तारीख़ आहे, दीन कोन्हे। दीन जी समूरी तारीख़ तालीमात अगरि जमा कयो त टे हिसा कनि, या अक़ाइदा, या अहकाम, या अख़लाक। इहे टे शयूं दीन आहे। तारीख़ दीन कोन्हे, तारीख़ दीन कोन्हे। मूंखे न को क़बर में पुछियो वेंदो त अली अलाम जे अरिड़नि पुटनि जा नाला छा आहिनि, न को हशर में पुछियो वेंदो। मां अगरि अरिड़नि पुटनि जा नाला यादि बि करे वञा, न फ़ाइदो आहे न नुक़सानु आहे। मुंहिंजो वध में वधि तालुक़ु हसन हुसैन सां आहे, जेके मुंहिंजा इमाम आहिनि। ॿियनि सां मुंहिंजो तालुक़ु आहे ई कोन। नाला यादि करण सां कोई फ़र्क़ु नथो पवे। अगरि मूंखे इहा ख़बर पइजी वञे त जंग उहद जेका टीं हिजरीअ में थी, मां सम्झी वेही आहियां त पंजी हिजरीअ में थी आहे, न मुंहिंजे ईमान ते फ़र्क़ु, न मुंहिंजे जेको आहे उहो अख़लाक ते फ़र्क़ु, न मुंहिंजे आख़िरत, न दुनिया ते फ़र्क़ु। बाबा तारीख़ जा जेके बि वाक़ियात आहिनि, इहे सभु मालूम थी वञनि चङी शइ आहे, न मालूम थी वञनि नुक़सानु कोन्हे। दीन असुलु छा आहे? अक़ीदा, ज़िंदगीअ जे लाइ अहकाम। हीअ शइ हराम थी, हीअ शइ वाजिबु थी, हीअ मुस्तहब थी, हीअ मकरूह थी, हीअ मुबाह थी। ज़िंदगीअ में जेकॾहिं मां इन अहकाम ते न हलंदुसि त अमल साले कोन थींदो, मसाले अमल वारो थी कोन सघंदुसि। साॻे नमूने सां इंसान जो अख़लाक़ी आदत, इहे जेके इंसान जो आदतूं आहिनि, असुलु मोमिन थींदो ई मोमिनाना आदत। मोमिन खे ख़ासि अक़ीदे सां कोन थींदो। अक़ीदो हिन करे आहे ताकी इंसान जो अमल पूरो थिए। मोमिन खे ख़ासि अमल सां कोन थींदो। मोमिन थींदो आहे मोमिनाना आदत ऐं मोमिनाना अख़लाक सां। मुनाफ़िक़ थींदो आहे मुनाफ़िकाना अख़लाक सां। काफ़िर थींदो आहे काफ़िराना अख़लाक सां। मां मौलाना फ़रमान अर्ज़ु कयां थो, हिन जेको आहे जुमिले खे समेटियां। मौलाना फ़रमाइनि था त अल ईमान लहू अरकान अरब। ईमान चइनि रुकननि ते ठिठो आहे। ईमान जा चारि रुकन आहिनि, यानी चारि शयूं मिली ईमान ठहे थो। अलाह तफ़ील अमरे अलाह पंहिंजा इख़्तियार ख़ुदा जे हवाले, उहा रज़ा बि पज़ा ईंदो। हाणे जेको ख़ुदा तुंहिंजे लाइ फ़ैसिलो करे उते राज़ी रहो। तस्लीम में अमर अलाह, अलाह जो हुकुम अचे तस्लीम थी। इहे चारि शयूं आहिनि त ईमान आहे। अगरि न त वकुला हिरसा सॼो ॾींहुं सुबुह खां राति ताईं अञा वधीक तवक्कुल आहे कोन, हिर्स में पतो पियो आहियां। पंहिंजा अख़्तियार ख़ुदा जे हवाले कया कोन आहिनि। जेको मूंखे सम्झ में ईंदो उहो ई चवंदुसि, अलाह जे तक़सीम ते राज़ी आहियां कोन। मां त साईं नमाज़ पढ़ां त तॾहिं घर जो बीमारी वञे ई कोन थी। ही फलाणा जे चए थो नमाज़ पढ़ण जो छा कनि, तॾहिं जेको आहे घर भरियो पियो अथनि। तोखे ख़बर न आहे त तुंहिंजो कहिड़ो हाल तुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहे। इहो तुंहिंजे रब खे ख़बर आहे। तंहिंजे करे ईमान अख़लाक जो नालो, तवक्कुल अख़लाक आहे, तफ़वीज़ अख़लाक आहे, रिज़ा अख़लाक आहे, तस्लीम अख़लाक आहे। इतफ़ाक़ सां शीयत बि अख़लाक जो नालो आहे। शीयत में ख़ासि अक़ीदे जो नालो न आहे, कंहिं ख़ासि अमल जो नालो न आहे। चाहे वह दीन सां सघे तव्हांजा हथ ॿधी छॾे कंहिं ॻाल्हि खां त दीन सां तव्हांजी कामयाबी न मूंखे यादि आहे हिकिड़ो कराचे में वियासीं शहर में जेको आहे उहो मली रज़ा अली आबा जेको आहे उहो ड्राइविंग में कई शहीद अॻी सीट ते वेठो हुयो पोयां मां वेठो हुयुसि साईं जवाद साहब वेठो हुयो ऐं हिकिड़ो दोस्त हुयो कराची जो अकील भाई उहो वेठो त ईअं पोयां असां जेको आहे अकील ऐं असां जेको आहे ॻाल्हियूं शुरू थी वई ऐं भित ते नाराज़ जेको आहे उहो लिखण जे हवाले सां त उहो अकील भाई साईं खां मसिलो पुछो शहीद खां त साईं पहिरां जेकी हुई त पाण पारां घर आहे सरकारी क्लिनिक आहे इहे आहे हुनखे असां नारा लिखी था ॾियो बेदर इजाज़त हुजे चाहे सां न चाहे लिखो या न लिखो मूं जहिड़ो अगरि हो थिया चवे बाबा असगरे अलाह हुजे जेको भले लिखो बाक़ी ॿियनि जा जाइज़ कोन हुजे साईं सुठो सो जवाबु ॾियो त बाबा पढ़ाई में जेकॾहिं बग़ैर इजाज़त जे हुनखे लिखणु जाइज़ कोन्हे साईं जवाब साहिब पढ़ियो हिकिड़ो मां कोई ॾिठो साईं जवाब साहिब जेको आख़िर भाईअ खे चयो त हाणे कुझ वरी कुझ हथे न पुछियां त मूंखे ख़बर कोन्हे लिखियो शहीद हमेशह इहो चयो आहे दीन सां चाहे उहो दीन कंहिं जाइ ते तव्हांजा हथ ॿधी छॾे तॾहिं बि इहे ॿधल हथ तव्हांजा कामयाबी आहे खुलियल कामयाबी पहिरियों जेको आहे उहो शहीद जी ज़िंदगी जो उसूल आहे जेको पाण हर तकरीर में जेको आहे उहो बयानु कंदा आहियूं ॿी शइ जेका बयानु कंदा हुआ उहो इहो आहे त हिन वक़्त असां सभिनी मुसलमाननि जी चाहे शिया हुजे चाहे सिंधी हुजे पाकिस्तान में भलाई हिन में आहे त विलायत फ़तीह सां राबितो कयां उन सां मज़बूत रहण में ई असांजी भलाई आहे असां पाकिस्तान में ग़लति पंहिंजो घणी मिलियो आहे साईं वॾी फ़तीह त ईरान में वेठो आहे पोइ वॾी फ़तीह उहो थींदो त पोइ त हिन जो मतिलबु आहे त ईरान पाकिस्तान में कब्ज़ो करे वेंदो पोइ पाकिस्तान मुल्क न रहंदो पोइ छा थींदो बाबा ईरान कहिड़ो लुबनान ते कब्ज़ो कयो ईरान कहिड़ो इराक ते कब्ज़ो कयो ईरान कहिड़ो शाम ते कब्ज़ो कयो ईरान कहिड़ो कहिड़ो यमन ते कब्ज़ो कयो ईरान पंहिंजी जाइ ते आहे हक़ पंहिंजी जाइ ते वापसि कढण सां इहो थो थिए त इहा हिकिड़ी बरकत आहे जंहिंजे ज़रिए मुल्क में क़ौमनि जा मसला हल थी सघनि मुल्क ऐं क़ौम जो मसलो हिन वक़्तु पाकिस्तान जो मसलो ॾुखियो मसलो कोन्हे सम्झण जे हवाले सां को ॾह पंद्रहं कलाक जो बकाल मुल्क अचे पोइ हिकु साथ या दाम अचे जेको फार्मूला ॿुधायो साॻियो मसलो साॻियो मसलो ई आहे त मुंहिंजी कमाई ते पघार आहे 100 रुपया ख़र्च आहे 200 रुपया हाणे ज़रूरत कई थिए कोई ॾिठो मसलो पाकिस्तान जॾहिं ठहियो त ज़ाहिर ठीकु आहे हालत ख़राब हुयसि लेकिन थोरे ई अर्से में सठ वारे ॾहाके में एतिरे क़दुरु निकिरी आयो जो पाकिस्तान सठ वारे ॾहाके में जापान ऐं जर्मनीअ खे एड ॾिनी हुई जापान ऐं जर्मनीअ खे एड ॾिनी मसलो किथां आयो मसलो आयो ज़ियाउल हक़ जो आयो हे अफ़गान जिहाद में जो थी थिए डॉलर जूं गोरियूं भरिजी आहिनि ऐं इहे डॉलर करप्शन जे ज़रिए सॼे मुआवज़े में आहिनि हर माण्हू करप्शन में मुक्त हाणे छा थियो त डॉलर जो ॿाहिरां इज़ाफ़ी कमु आई त मुंहिंजी कमाई आहे 100 रुपया 100 रुपया हेॾो ॿाहिरां मिली विया हाणे मां ख़र्चु कयां थो 200 रुपया हाणे मुंहिंजी ज़िंदगी जी जेका स्टेटस आहे उहो मथे चढ़ी आहियो छो त मूंखे हिसाब 100 रुपया मिली विया हाणे मां 200 रुपया थो ख़र्चु कयां
मसलो तॾहिं शुरू थियो जॾहिं अज़बार जहाज में ख़तम थी डॉलर में बंदि थी हाणे मुंहिंजी पघार आहे 100 रुपया खपायां थो 200 रुपया ख़र्च हाणे छा कयां हाणे छा कयां बाबा बरस कर हिकिड़ो रस्तो इहो पंहिंजी आमदनी 100 रुपया तुंहिंजी आमदनी आहे कुझु कमु कर तुंहिंजी आमदनी 200 रुपया थिए ताकी तुंहिंजी लेवल जेका बराबरि रहे जेको कमाए थो ख़र्च करे मुल्क जी आमदनी छा मां थींदी आहे ॿिनि शयुनि सिर्फ़ु ॿ शयूं हिकिड़ी ज़रात ॿी तव्हांजी सनत प्रागण या ज़रात या तव्हांजी सनत सनत ऐं ज़रात खे वधायो ताकी तव्हांजी आमदनी 200 रुपया थी वञे तव्हांजी ख़र्च 200 रुपया आहे हलंदो इहो कोन करे ॿियो तरीक़ो छा हुयो ॿियो तरीक़ो इहो बाबा तुंहिंजी आमदनी 100 रुपया आहे हाणे मिलियो हुते 200 रुपया खपाई बि ठीकु आहे गुज़री वियो हाणे 100 रुपया आमदनी वापसि हेठि वञे वापसि हेठि हाणे इहो थिए इहो थिए छा कयो वियो इहो जेको विच में गैप हुयो 100 रुपए जो इहे ॿई कम कोन कया विया कर्ज़ वरितो हाणे कर्ज़ छो थो वठां हले पियो कमु आहे हाणे कर्ज़ वठी वठी उन जाइ ते पहुतो आहियां जो कर्ज़ वापसि करण जे लाइ बि वरी कर्ज़ वठिणो थो पियो इन करे त पुटु केतिरो हलंदो मुंहिंजी आमदनी वठे वधे थो इहो गैप त 27,100 रुपए वारो इहो ख़तमु थी वियो न कर्ज़ सां कीअं ख़तमु कजे तूं हाणे मसालो छा आहे हिन वक़्तु मसालो इहो आहे हीअ जेका सी बी आहे जेका टैक्स जमो कंदी आहे उहा जेतिरी जमो करे थी टैक्स यानी वफ़ाती हुकूमत खे जेतिरी आमदनी आहे ॾिसां थोरो आमदनी त 100 रुपया इन मां हुनखे 80 रुपया त सूबनि खे ॾियणा एॾे थी ॾियणा उहो 80 रुपया ॾे सूबनि खे बाक़ी रहियसि 20 रुपया कर्ज़ साल में 40 रुपया ॾियणो बचत अथसि 20 रुपया कर्ज़ बि नथी ॾेई सघे पंहिंजी हुकूमत किथां हलंदी वफ़ाती ॾुखियो मसालो कोन्हे सिधो सो मसालो ऐं जीअं पोइ वरी जेको आहे उहो कॾहिं कॾहिं महांगाई वधाई वई महांगाई वधाई वई डॉलर हाणे ॾिसो मूंखे यादि आहे डॉलर 10 रुपए जो हूंदो 10 रुपया मां पाण डॉलर वरितो ऐं हाणे छा आहे 160 खां 170 जे विच में जेको आहे रुपए ऐं ख़बर न आहे केसिताईं जेको आहे उहो पहुचो आहे इहो छाजे लाइ थियो ताकी असां पंहिंजो लिविंग स्टैंडर्ड हेठि थियो आमदनी जे बराबरि थियो आमदनी जे बराबरि थियण जे लाइ इहा महांगाई कमु कयो कोन थियो छा इहा महांगाई वधाईसीं ज़रात ख़राबु थींदी वई असांजी इंडस्ट्री ख़राबु थींदी वई जेके इंडस्ट्री लॻियल हुई उहे बि खणी भॼी वई आमदनी घटि थी वई असां महांगाई करे जेको बराबरि करण जी कोशिशि कईसीं इहो आमदनी वरी घटि थी वई जेतिरो असां जेका महांगाई कईसीं उहो साॻियो वटि नतीजो निकितो हिन वक़्तु हल छा आहे पाकिस्तान बाबा मोजू कोन्हे को इमरान खान इमरान खान हुजे फलाणो खान हुजे खाने खानान हुजे मोजो कंदो छा कंदो 100 रुपया आमदनी आहे 200 रुपया तव्हांजी अख़राजात आहे किथां पूरो कंदो किथां मोजो ईंदो इहो थोरो घणो कर्ज़ु मिलियो इहो बाबा ॿ टे महीने खां मोकिलियो थो पोइ छा थींदो हिन वक़्तु वापसि मोटाऊं शहीद हमेशह चवंदो हुयो त असांजे जेको मसाइल जो हल आहे चाहे उहे सियासी हुजनि चाहे उहे इक़्तिसादी हुजनि पाकिस्तान जे मसाइल जो हल विलायत फतीह सां मरहूम थियण में आहे। हाणे मां तव्हांखे मतिलबु ॾियां छा थींदो। हिन वक़्तु असां हिन में वपरे करे था सघूं, परे परे बाबा छो उहो ॾाढो सवरो अमेरिका जा राष्ट्र ॾिठो हुयो ऐं उहो पीर साईं सऊदी अरब जा राष्ट्र ऐं न को पीर साईं खे तव्हां नाराज़ करे सघो, न को ॾाॾे साईं खे तव्हां नाराज़ करे सघो, ऐं पाण खे टीचरे में त रखी अचो हल छा पर तव्हांजो मन मथे बाबा आमदनी वधाइण जो छा तव्हां वटि हल आहे। आमदनी कीअं वधंदी? तव्हांखे ॿ शयूं करणी। नंबर हिकु मुल्क में अमन अमान कयो, ताकी जेको सरमाएदार सरमायो लॻे थो उहो अमुन जे हाल में हुजे। हिन वक़्ति सरमाएदार कारखानेदार ख़बर न आहे केतिरनि खे भता थो ॾिए, पोइ एम एल ए खे, पोइ एम पी ए खे, पोइ पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी खे, पोइ सदर खे, पोइ छा ताईं केतिरा ॾियनि था कंहिं सरमाएदार सां मुलाक़ात न करे ॾिसो। अमुन नंबर हिकु। नंबर ॿ एनर्जी जो मसलो हल कयो, छो त इंडस्ट्री तव्हांजी कॾहिं ईंदी जॾहिं तव्हां वटि गैस ऐं बिजली हुजे। तव्हांखे त गैस घरनि खे ॾियण लाइ कोन्हे, इंडस्ट्री ॿाहिरि अचे त छा ते हलंदी? त बिजली न तव्हांजी गैस एनर्जी आहे कोन, कॾहिं इंडस्ट्री ईंदी? जे अमेरिका जो चुका कयो त ईंदा किथे तव्हां ॾींदो कोन्हे? तव्हां त हिन वक़्तु किन हाल में आहे त पाणी कोन लॻाए सघो गैस ऐं बिजली ॿिए पासे। अमुन नंबर एनर्जी जो मसइलो तव्हांजो सिर्फ़ु सिर्फ़ु ईरान हल करे सघे। ईरान तव्हांखे गैस बि ॾेई सघे थो, तव्हांखे बिजली बि ॾेई सघे थो। हुन गैस पाइप लाइन अचे पाकिस्तान जे सरहद ते छॾे बाबा अॻिते खणी वञो था असां वटि आला चाहे एतिरी बि आफ़र कई त असां या सरहद खां अॻिते वधाए नवाब शाह ताईं पहुचाइण लाइ तयार आहियूं, पोइ अॻिते तव्हां वधायो। असांखे नथी खपे, असांखे नथी खपे बाबा। बाबा जेसि ताईं तव्हां वटि अमुन न हूंदो, एनर्जी न ईंदी, इंडस्ट्री न ईंदी, ज़रात जे लाइ ट्यूबवेल कोन हलंदा, ज़रात जी बुनियादी जेका इंडस्ट्री आहे उहा कोन हलंदी तव्हांजी। अमुन ऐं एनर्जी, अमुन जे लाइ छा करणो पवंदो? ॿ शयूं। नंबर हिकु तव्हांखे करणो इहो आहे त पुलिस खे सियासत खां जुदा कर, पोइ हुनखे चइबो आहे जेको बि कानून फ्रोड़े तुंहिंजी ज़िमेदारी। पाकिस्तान जी पुलिस अहिड़ी आहे जो ॿिनि ॾींहंनि में पाकिस्तान खे ठीकु करे।
برائے تاجیل ظہور امام زمانہ بلند تر صلوات
میں ختم تو کہیں پینشن کی ضرورت امن انرجی امن ادا چھا کرتے पुलिस खे सियासत खां परे कयो, उनखे कानून नाफ़िज़ करण जी ज़िमेदारी ॾियो। पाकिस्तान जी पुलिस अहिड़ी आहे जो फादर बि हणी ॿिनि ॾींहंनि में क़ौम खे सिधो करे ॾींदी, तव्हांजो अमुन थी वेंदो आहे। इहे वॾा वॾा जेका तव्हांजा सरदार आहिनि न, इहे सिर्फ़ु हिकिड़े एस एच ओ जे मार आहे, हिन खां वधीक आहे एस पी एस एस पी त का ॻाल्हि ई कोन्हे बाबा। हिकिड़ो एस एच ओ आज़ादु कयो कान, पाण ॾिसो सरमाए जा जेको आहे वॾे वॾो पुलिस खे आज़ादु कयो, अमुन जी ज़िमेदारी। नंबर ॿ अदालत मूंखे थी, पुलिस ऐं अदालत ॿ इहे कम कंदो ख़ुदि ब ख़ुदि अमुन अची वेंदो। नंबर ॿ एनर्जी, एनर्जी तव्हां वटि आहे कोन, लाज़मी तौर तव्हांखे ईरान खां वठणी पवंदी, ॿियो तव्हां वटि कोई हल आहे ई कोन।
तव्हां अहिड़ा मरीज़ थी विया आहियो जो हाणे तव्हांखे ॻोठ वारी इस्पताल मां बि कुझु कोन थींदो, ज़िले वारी इस्पताल मां बि कुझु कोन थींदो, डिवीज़न वारी इस्पताल मां बि कुझु कोन थींदो। हाणे तव्हांखे मुल्क जे आख़िरी इस्पताल में लाज़मन वञो आहे। हिते पहुची चुको आहे तव्हांजी एनर्जीअ जो मसइलो ईरान खां सवाइ किथे हल थी कोन सघे। इन करे तव्हां एनर्जी वठो ईरान खां, अमल कयो, इंडस्ट्री ईंदी, तव्हांजी आमदनी वधंदी, तव्हांजा अख़राजात आहिस्ते आहिस्ते घटिजंदा वेंदा, पूरा थींदा वेंदा। वरना अञा ताईं असां ॾोड़ंदा पिया वठूं, ॾिठूं ॿ डॉलर मिलनि था, किथां बि ॿ ॾह डॉलर मिलनि था, सही हिकु मिलिया आहिनि, हा बस जेको आहे थिए बाबा कर्ज़ जेको आहे कस्त मिली वियो। तंहिंजे करे शहीद जी जेका ॿी तालीमात हुई उहा इहा हुई त बाबा तव्हांजा क़ौमी मसाला सियासी हुजनि, इक़्तिसादी हुजनि, उहे सभु हल तॾहिं थींदा जॾहिं तव्हांजो राबितो विलायत फ़क़ीह सां हुजे। अगरि असां इहे ॿ उसूल शहीद जा पंहिंजे ज़िंदगीअ में आणियूं, ॼण असां शहीद खे सुञातो, शहीद जी महिनत ज़ाया न थी, शहीद जी शहादत रंग लाथो। लेकिन अगरि असां न दीन जे वेझो अचूं, न विदायत फ़क़ीह जे वेझो अचूं, बाक़ी ईअं नारा हणूं त नारनि जो नतीजो न को अॻु में निकितो आहे, हाणे कोई निकिरंदो। अस्सलामु अलैकुम।